विविध भारती पुणे वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. फाल्गुन पौर्णिमा अर्थात हुताशनी म्हणजेच होळी पौर्णिमा आज सर्वत्र साजरी केली जात आहे. आज संध्याकाळी ठिकठिकाणी होलिका दहन केलं जाईल. होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाश करण्याची प्रार्थना होलिका दहनाच्या वेळी करण्याचा प्रघात आहे. दरम्यान होळीसाठी झाडं तोडल्यास 1,00,000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. त्या अनुषंगानं पुणे शहरातील वनविभागाच्या हद्दीत असलेल्या झाड तोडीवर प्रशासन करडी नजर ठेवत आहे. उद्या सर्वत्र धुळवड साजरी केली जाणार आहे. धुलिवंदनानिमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धावत्या रेल्वेगाड्यांवर रंगानं भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला आहे. पुणे महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक केंद्र विभागाच्या वतीनं नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांमधील ऑनलाईन बुकिंगसाठी रंगयात्रा हे मोबाईल एप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व नाट्यगृहांचं ऑनलाईन बुकिंग उपलब्ध तारखा आसनक्षमता यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिलं आहे त्यांचं हे प्रेम मी कधीही विसरू शकत नाही अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आज पुण्यात व्यक्त केली. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगालॉज मित्रमंडळातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला आणि साहित्य पुरस्कार समारंभात प्रकाश ढेरे स्मृती प्रित्यर्थ कला जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्चपासून करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार प्रतिलिटर गायीच्या दुधाची विक्री 56 वरून 58 रुपये तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 वरून आता 74 रुपये होणार आहे अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी आज पुण्यात दिली. भारतीय खत सहकारी संस्था अर्थात इफकोच्या नॅनो खतांची विक्री ऑनलाईन पद्धतीनं कमी दरानं बेकायदा होत असल्यानं कंपनीच्या निदर्शनास आलं आहे. अशी ऑनलाईन विक्री करणाऱ्यांविरुद्ध इफकोकडून आता कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी इफकोची खतं अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत असं आवाहन पुणे इफकोकडून करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवारी 22 मार्चला जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात येणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन आणि सचिव सोनल पाटील यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला 620 दशलक्ष लिटर पाणी कमी पडत आहे. त्यामुळे मुळशी धरणातून 760 दशलक्ष लिटर पाणी पिंपरी चिंचवड शहरासाठी आरक्षित करण्याची मागणी शहरातील लोकप्रतिनिधींनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली होती. याविषयीचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांनी राज्याच्या जलसंपदा विभागाकडे पाठवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर इथं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनात 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचे घनकचरा व्यवस्थापन हवेचं वजन भूकंप यासारख्या विषयांवरचे 95 प्रकल्प होते. हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी इंडिया यांच्या पुढाकारानं राज्यस्तरीय अस्मिता हॉकी स्टेट हॉकी लीग स्पर्धा पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू आहेत. स्पर्धेत मुलींच्या कनिष्ठ गटात यजमान पुणे संघानं अहिल्यानगर संघाचा 15-0 अशा मोठ्या फरकानं पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तनुश्री कडू हिनं 4 तर सानिका माने हिनं 3 गोल करत संघाचा विजय साकार केला. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.